एकदा हरे कृष्ण मंत्र म्हणायचा आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर तुमच्या समोर राधा गोविंद मंदिराचं बांधकाम करताना रूप गोस्वामी आपल्या पुतण्याच्या मंदिरात येऊन राहिले आणि त्यांना मंदिर मूर्ती बनवून दिली दामोदर, आणि ह्या ठिकाणी बसून ह्या ठिकाणी ह्या कोटीमध्ये बसून रूप गोस्वामी आपलं भजन करायचे म्हणजे जप करायचे इथे बसून, आणि त्यांनी अनेक वर्ष इथे जप केला। जेव्हा त्यांचं शरीर समाप्त झालं, देहावसन झालं, तेव्हा त्यांचं शरीर जे आहे ते इथे समाधीमध्ये अर्पण करण्यात आलं। तर ही रूप गोस्वामींची समाधी मंदिर आहे, ही समाधी आहे त्यांची, ही भजन कुटीर आहे। आणि ही जागा जी आहे इतकी पवित्र जागा आहे की सहा गोस्वामी सगळे वृंदावनात राहायचे, परंतु सगळे जीव गोस्वामींच्या मंदिरात यायचे, इथे बसून चर्चा करायचे। तो फोटो इकडे आहे। ही जागा जी आहे ती पुढच्या काळामध्ये बद्ध जीवांना दुःखापासून कसं वाचवावं, त्यांचा उद्धार कसा करावा, त्याची योजना आणि चर्चा सहा गोस्वामी इथे बसून करायचे। हे बघा इथे एक जागा आहे, पाहिलं थोडं साईडला हो। ही जागा जी आहे ह्या ठिकाणी सर्व गोस्वामी येऊन पहिले पाय धुवायचे आणि इकडे पाय धुवून तिकडे बसायला यायचे। याचं नाव आहे पाद प्रक्षालन स्थली। तर या जागेमध्ये आपण वृंदावनाच्या त्या जागेची धूळ जी आहे तिथे आणून टाकलेली आहे, मीच आणली होती एक पोतं भरून इथे अर्पण केलेली आहे। तर या ठिकाणी ते पाय धुवायचे असे आणि तिकडे बसायचे आणि चर्चा करायचे, असं हे पवित्र स्थान आहे। बघा ह्यात किती दिव्यता आहे। आता ह्या क्षणी पण ह्या ठिकाणी किती शांत आणि आनंद वाटतो बघा, कारण इथे साक्षात रूप गोस्वामींचं वास्तव्य आहे, त्यांचं सान्निध्य उपलब्ध आहे। संतांचं सान्निध्य जे आहे ना ते सगळ्यात महत्त्वपूर्ण असतं। ह्या जगामध्ये सगळ्यात मोठी प्राप्ती काय आहे, भगवंत नाही, भगवंताचे भक्त। एक छोटी कथा आहे, भारद्वाज मुनी होते, भारद्वाज मुनी, त्यांना प्रभू रामचंद्र दर्शन दिलं। तर प्रभूंना त्यांनी मुझे प्रश्न केला, एकदम नीट आहे का प्रश्न, त्या मुलांना जरा बाजूला करा त्याच्यावर। तर प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला मुनींनी प्रश्न केला की आम्ही जप केला, भजन केलं, नियमपालन केला, तर तुमचं दर्शन लाभलं आम्हाला, पण तुमच्या दर्शनाचं फळ काय? आमच्या भजनाचं फळ तुमचं दर्शन, तुमच्या दर्शनाचं फळ काय? भगवंतांनी काय उत्तर द्यावं? माझ्या भक्तांचं दर्शन हे माझ्या दर्शनाचं फळ आहे। दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट। ते म्हणतात की माझ्या भजनाची परिपूर्ती म्हणजे संतांचं दर्शन। म्हणून दुर्लभ मानव जन्म सत्संगे तरहो ए भव सिंदुरी। हा जन्म हा दुर्लभच आहे खूप, पण या दुर्लभ जन्मामध्ये आणखी एक दुर्लभ गोष्ट आहे, ती म्हणजे काय? संतसंग। संतसंग होई सदा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, आणि संतसंग होई सदा हे आपल्या जीवनाचं मूळ काम आहे। भगवंत महान आहेत, पण त्यांची ओळख कोण करून देतं? भक्त लोक, संत लोक, त्यांच्या ओळख करून दिल्याशिवाय भगवंत कोणी आपल्याला कसं करणार? तरी बाजूला उभा असला भगवंत आपल्याला जर ओळखला कसे, त्याची ओळख करून कोण देतं? संत। म्हणून असं म्हटलेलं आहे गुरु गोविंद सिंगांनी की जर भगवंत आणि संत एकत्र भेटले तर प्रथम नमस्कार कोणाला करावा, भगवंताला करावा की संतांना करावा? ते म्हणाले ज्यांनी यांची ओळख करून दिली त्यांना आधी वंदन करावं, मग ज्यांना वंदन करायला शिकवलं त्यांना वंदन नंतर करावं, असं गुरु गोविंद सिंगाचं शिकवण आहे। इतके महान संत आहेत ते, म्हणजे बोटीप्रमाणे आहेत या जगाच्या भवसागरांच्या दुःखाच्या भरलेल्या भवसागरातून पार करण्याची बोट म्हणजे संत। त्यांच्याच कृपेने शेवटी भगवंत प्राप्त होतात। आपण इथे सगळे आता आलेलो आहोत ना, प्रत्येक व्यक्तीला कोण ना कोण भक्त भेटला होता ज्यांनी ओळख करून दिली, आणि म्हणून आपण आता इथे उभे आहोत। प्रत्येकाची कहाणी आहे प्रत्येकाची, आणि प्रत्येक कहाणीत कोणतं ना कोण भक्त आहे ज्यांनी इथे आपल्याला संपर्क करून दिलेला आहे। म्हणून संतसंग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। श्री रूप गोस्वामी महाराज की, हरे कृष्णा।